नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता.
हैदराबादान जगातलो सगळ्यान व्हड लिपी इंजिन MRO सुविधेचे उक्तावण INS माहेचो भारतीय नौदलांत समावेश, देशांत स्कायरुटाच्या इन्फिनिटी संकुलाचे अनावरण ह्या सारख्या हालीच्यो घडामोडी भारताच्या नवीन विचारसरणी, नवोपक्रम आनी युवा शक्तीचे प्रतिबिंब आसात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणला. आयज आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमांत आपले विचार मांडटना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कृशी क्षेत्रांत एक व्हड पावणो गाठत भारतान 357 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचो इतिहासिक विक्रम प्रस्थापित केला अशें सांगलें. 10 वर्सां आदीच्या तुलनेत भारताचे अन्नधान्य उत्पादन 100 दशलक्ष टनांनी वाढला अशें तांणी मुखार म्हणलें.
क्षेत्र में भी देश ने बड़ी उपलब्धी हासिल की. भारत ने 357 मिलियन टन के खाद्यान्न उत्पादन के साथ एक ऐतिहासिक रिकॉर्ड बनाया है. 357 मिलियन टन, 10 साल पहले की तुलना में भारत का खाद्यान्न उत्पादन 100 मिलियन टन और बढ़ गया है.
नोव्हेंबर महिन्यात संविधान दिसानिमतान सेंट्रल हॉलात एक विशेष कार्यक्रम वंदे मातरमाचो 150वा वर्धापन दीस अयोध्येत राम मंदिरात धर्मध्वज फडकावन आनी कुरुक्षेत्रात ज्योतिसारात पंचजन्य स्मारकाचे उद्घाटन अशो खूप उर्बा मेळ्या अशें तांणी म्हळें. भारतान शियाई पर्यटना खातीर सगळ्यो शक्यता आसा कारण हांगा पर्वत संस्कृती आनी साहसा खातीर अनंत शक्यता आसा अशें तांणी म्हळें.
26 नवंबर को संविधान दिवस पर सेंट्रल हॉल में विशेष कार्यक्रम का आयोजन हुआ. वंदे मातरम के 150 वर्ष होने पर पूरे देश में होने वाले कार्यक्रमों की शानदार शुरुआत हुई. 25 नवंबर को अयोध्या में राम मंदिर पर धर्म ध्वजा का आरोहण हुआ. इसी दिन कुरुक्षेत्र के ज्योतिसर में 5 जन्य स्मारक का लोकार्पण हुआ.
भारताची भौशिक सेवा प्रसारक प्रसार भारतीन दूरदर्शन आनी आकाशवाणीच्या RNU फाट्यान पूर्णवेळ कंत्राटी पद्दतीन कॉपी एडिटराक पदा खातीर अर्ज मागयल्यात. 2 दूरदर्शन आनी 1 आकाशवाणी खातीर ही पदां 1 वर्सा खातीर आसतली. इत्सुक उमेदवारांनी प्रकाशनाच्या 3 डिसेंबर पयली ऑनलायन वरवीं अर्ज करचो. फाल्यां सावन सुरू जावपी संसदेच्या शियाळ्या अधिवेशनाच्या आदी सरकारान आयज सर्वपक्षीय बसका घडून हाडली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग अध्यक्षपदार आशिल्ले. राज्यसभेतले सभाघराचे फुडारी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, राम JDU, TDP आनी शिवसेना फुडारी बसकेक हाजीर आशिल्ले. बसके उपरांत उलयतना संसदीय वेव्हार मंत्री किरेन रिजिजू हांणी सांगला की ही बसका सकारात्मक वातावरणांत जाली. दोनी सभाघराचे काम सुरळीत जावचे म्हणून शियाळ्या अधिवेशनांत सगळ्या राजकीय पक्षांच्या फुडाऱ्यांक सहकार दिवपाचे आवाहन सरकारान केला अशें तांणी मुखार सांगले.
सरकार की तरफ से आश्वासन देता हूं कि विंटर सेशन ऑफ द पार्लियामेंट अच्छी तरह से चलाने के लिए हम इस तरीके से विपक्ष के साथ बातचीत करते रहेंगे. साथ साथ मैं विपक्ष पार्टी नेताओं से भी अनुरोध करूंगा कि पार्लियामेंट को अच्छी तरह से चलाने में सहयोग करें.
केंद्रीय ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान फाल्यां नवी दिल्लीत सरस आजीविका अन्न महोत्सव 2025 उक्तावण करतले. ह्या महोत्सवान देशभरांतल्या 25 राज्यांतल्या सुमार 300 लखपती दिदी आनी आपमजत गटांतले बायलो वांटो घेतले अशी माहिती ग्रामीण उदरगत मंत्रालयान दिल्या. वट्ट 62 स्टॉलांतले 50 स्टॉल जिवे जेवण दितले जाल्यार 12 स्टॉलांनी ह्या महोत्सवान सैमीक खाणा जेवणाची उत्पादनां दितले अशें तांणी सांगलां. हरियाणा, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, आसाम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोंय, गुजरात ह्या सारख्या राज्यां या अन्न महोत्सवान वांटो घेतात अशें मंत्रालयान सांगलां. दिल्लीभर आनी शेजारच्या शारांनी येवपा लोकांक 500 वयर उत्कृश्ट खाणा जेवणांचो आस्वाद घेवंक मेळटलो जातून देशाची विविधताय आशिल्ली खाणांची संस्कृताय आनी समाजीक कापड दाखोवंक मेळटले. अन्न महोत्सव सकाळी 11:30 ते सांजे 9:30 मेरेन भोंवडेकारांक उरतलो आनी फुडल्या म्हयन्याच्या 9 तारखे मेरेन चालू उरतलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबऱ्यो सोपल्यो. नमस्कार.